हॅलो गजानन सर बोलतात ना? मी परांजपे म्हणून बोलतोय सर, विशाल बाबले परांजपे अभिरुची. तुमची काय फ्लॅटची एन्क्वायरी होती ना, रिक्वायरमेंट आहे सर तुमची? ओके सर, ओके सर.